नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1. मी आहे आरचे शशशो सोनाली तुमच्यासोबत. आज दिनांक 2 एप्रिल आणि आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे, तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण समाजामध्ये आपली एक सेन्सिटिव्ह सिटिझनची भूमिका जी आहे ती निभावू शकतो. 2 एप्रिल हा ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून ऑब्झर्व्ह केला जातो आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे आपले एक्सपर्ट जे होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत, डॉक्टर प्रदीप गर्गे सर. आणि सांगायला खरंच खूप आनंद वाटतोय, महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना नुकताच घोषित झालाय, त्यासाठी त्यांचं खूप अभिनंदन. सरांचं काम मी खूप जवळनं पाहिलंय, कारण की आई माझी जेव्हा असं वाटलं होतं की तिच्यासाठी पुढचे काही दिवस हे असतील की नसतील हा प्रश्न निर्माण जेव्हा झाला होता, तेव्हा सर हे देवदूतासारखे आमच्या आयुष्यात आले होते आणि त्यानंतर आईला पुनर्जन्म मिळाला. सर, 2 एप्रिल हा दिवस ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून ऑब्झर्व्ह करतो, पण आजही खूप लोकांना ऑटिझम म्हणजे नेमकं काय हे माहिती नाहीये, त्यांना आपण काय सांगाल?
सो मग ना, नावातच त्या अर्थ आहे. इंग्रजीमध्ये जर आपण बघायला गेलो तर ऑटिझम तर त्या ऑटोस या शब्दाचा अर्थच आहे स्वतःमध्ये. तर ह्या सगळ्या माणसांना सामाजिक संवाद नसणे हा एक महत्वाचा प्रॉब्लेम असतोय. ऑटिझम ही मेंदूच्या विकासाशी संबंधित एक स्थिती आहे. स्वमग्नता हा मज्जातंतूंच्या विकासाशी म्हणजेच न्यूरो डेव्हलपमेंट संबंधित विकार आहे. ह्या व्यक्तींचा मेंदू हा इतर लोकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतो. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसिक क्षमता विकसित होत नाही, त्यामुळे ही मुले जरी इतर मुलांसारखी दिसत असली ना तरी त्यांचं दैनंदिन जीवन मात्र इतरांसारखं नसतं.
हे आपल्याला आसपास कधी ना कधीतरी नक्कीच पाहायला मिळालेलं आहे. काही चित्रपटांमधून सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला बर्फी आठवतोय का, त्यातील झिलमिल? आपल्या आसपास एखादी झिलमिल असू शकते, तेव्हा तिच्याशी किंवा तिच्या कुटुंबाशी वागताना आपण आपली जी वागणूक आहे ती सिंपथीपूर्वक नसायला पाहिजे. पण एकच सांगेल की जसं आपल्या मुलांना कोणीतरी रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, तसंच आपण या मुलांना त्यांच्या पालकांना सुद्धा तोच रिस्पेक्ट दिला पाहिजे. सहानुभूती नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याबरोबरच जेव्हा ऑटिझमबद्दल विषय निघाला आहे तेव्हा याचं डायग्नोस कसं होतं तेही आपण समजून घेऊया थोड्याच वेळात. तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1.